आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कामगारांसाठीच्या नव्या 4 कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू. G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन. आणि इफ्फीमध्ये राजदूतांची परिषद संपन्न, मास्टर क्लासलाही सुरुवात. कामगारांसाठीचे 4 नवीन कायदे आजपासून लागू झाल्याची घोषणा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता, आरोग्य आणि वर्किंग कंडिशन संहिता 2020 हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं रक्षण करून त्यांच्याविषयीचा आदर वाढवतील. जुन्या कायद्यांमधल्या तरतुदी कालबाह्य झाल्या असून नवीन कायद्यांमुळे कामगारांना सरस वेतन, विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, असं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे वेळेवर किमान वेतन, नियुक्तीपत्र, महिलांना समान वेतन, 40 कोटी कामगारांना विमा संरक्षण, तसंच निश्चित कालावधीसाठी कामावर ठेवलेल्यांना वर्षभरानंतर ग्रॅच्युएटीचा लाभ मिळेल. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक आरोग्य तपासण्या मोफत करता येतील. ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन, तसंच धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना आरोग्य विमा मिळण्याची तरतूदही या कायद्यांमध्ये आहे.
G20 नेत्यांच्या 3 दिवसीय शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं पोहोचले. ते या परिषदेच्या सर्व सत्रांमध्ये सहभागी होऊन शाश्वत विकास, वातावरण बदल कृती कार्यक्रम, जागतिक शासकीय सुधारणा इत्यादींसह भारताचा प्राधान्यक्रम मांडतील. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा तसंच इतर अनेक जागतिक नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. महाराष्ट्र शासनाच्या प्रोजेक्ट सुविधा अंतर्गत 50 लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. याशिवाय 40 लाख गर्भवती महिलांचा सहभाग या उपक्रमात नोंदवला गेला आहे. अशा प्रकारे एकूण 94 लाख लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत बालकांचं वेळेवर लसीकरण आणि गर्भवती महिलांसाठी मातृ आरोग्य सेवा वाढवण्यासाठी वेळेवर SMS संदेश पाठवले जातात. प्रत्येक संदेशात लसीचं नाव, त्या लसीनं कोणत्या आजारांपासून संरक्षण होतं याची माहिती आणि जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क करण्याचं आवाहन यांचा समावेश असतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 107 वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशात वीरांना अभिवादन केलं. मराठी अस्मितेसाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दिलेलं हे बलिदानच भविष्यातल्या गौरवशाली महाराष्ट्राचा पाया ठरल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. एसटी महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी चालक आणि वाहकांच्या अतिकालिक भत्त्याच्या नियमावलीत मोठे बदल केले आहेत. यापुढे ओव्हरटाईम देताना कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत. सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि कारखान्यांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण करण्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारनं प्रोत्साहन योजना घोषित केली आहे. या अंतर्गत वेळेवर कर्ज फेडायला मदत व्हावी म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर देणाऱ्या साखर कारखान्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. यंदाच्या गळीत हंगामापासून ही योजना लागू झाली आहे. सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती 9 निकषांवर साखर कारखान्यांची निवड करणार आहे. बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व पक्षीयांच्या वतीनं काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली. जमावानं घोषणाबाजी करत न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. दरम्यान राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. मालेगाव प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी तसंच भाजपाच्या काही नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित भाजपा उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही आज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अमरावती जिल्ह्यात काल 28 जणांनी माघार घेतली. यामध्ये नगराध्यक्षांच्या 6 तर नगरसेवक पदाच्या 22 उमेदवारांचा समावेश आहे. आपल्या पक्षानं आमच्या नेत्यांनी विकासासाठी काय कामं केली ते सांगा आणि कामाला लागा अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नगराध्यक्ष आणि इतर उमेदवारांची पार्श्वभूमी जाणून घेऊनच मतदान करायला मतदारांना सांगा असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली. या क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार वाढवण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं. या परिषदेत टोगो, मोरोक्को, आयर्लंड, क्युबा, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, इस्रायल, गयाना इत्यादी देशांचे राजदूत सहभागी झाले होते. इफ्फीमधल्या मास्टर क्लासेसचं उद्घाटन आज झालं. यात चर्चा, कार्यशाळा, गोलमेज संवाद, मुलाखत सत्र, संभाषणात्मक कार्यशाळा यांचं आयोजन होईल. विधू विनोद चोप्रा, अनुपम खेर, मुझफ्फर अली, शाद अली, शेखर कपूर, राजकुमार हिरानी, आमिर खान, विशाल भारद्वाज आणि सुहासिनी मणिरत्नम यांसारखे मान्यवर मास्टरक्लासच्या विविध सत्रांमध्ये सहभागी होतील. यात आज दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर या दोन चित्रपटांचं प्रदर्शन झालं. इफ्फी फिल्म बाजार या विभागात चित्रनगरीचं विशेष दालन सुरू आहे. दुबई एअर शोमध्ये कसरतीच्या दरम्यान आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. तेजस प्रकारातलं हे विमान होतं. या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून अपघाताची कारणं शोधली जातील असं हवाई दलानं कळवलं आहे. यापूर्वी 2024 जैसलमेरमध्ये तेजस विमान कोसळलं होतं. गेल्या 23 वर्षांपासून ही विमान भारतीय वायुदलाच्या सेवेत आहेत. सार्वजनिक रस्त्यांवरचे खड्डे तसंच उघड्या गटारांमुळे होणाऱ्या अपघातातल्या जखमींना भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची राहील. त्यासाठी नागरिकांनी संबंधित विभागाकडे अर्ज करावे असे निर्देश भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलिंदकुमार बोराडे यांनी आज दिले. अशा प्रकारच्या अपघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना 6 लाख रुपये तर जखमी व्यक्तीला चौकशीअंती 50,000 रुपयांपासून 2.5 लाख रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं वाशी इथल्या कोपरीगाव परिसरातून सुमारे 272 ग्रॅम वजनाचे 1,35,00,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पंजाबचा रहिवासी असलेल्या एकाला अटक झाली आहे. त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कार्यवाही सुरू केली आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत जिल्हा क्रीडा विभागाचे कर्मचारी, विविध शैक्षणिक संस्थांमधले विद्यार्थी तसंच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 5व्या बटालियननं आज मुंबईत कार्यशाळा आयोजित केली होती. रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यावर यात चर्चा झाली. अशा प्रकारची ही पहिलीच कार्यशाळा होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील असं हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कामगारांसाठीच्या नव्या 4 कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू. G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन आणि इफ्फीमध्ये राजदूताची परिषद संपन्न, मास्टर क्लासलाही सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.